5. जय बोलो हनुमान की. मंडळी, चैत्राच्या या पहिल्याच पंधरवड्याचा महिमान अजून संपलेला नाही बर का. चैत्र पौर्णिमेला आणखी एका महावीराचा जन्म झाला. भीमरूपी महारुद्र असलेला बजरंग बली हनुमान सूर्योदयाच्या रामप्रहरी जन्मला. शिवतेजाने अभिभूत होऊन 11वा रुद्र केसरी नंदन आणि अंजनीसुत होऊन प्रकटला. बलभीम मारुती म्हटलं की लहानपणापासून सोबत केलेलं श्री समर्थांचं 15 श्लोकी मारुती स्तोत्र आठवतं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. रामरक्षेत मारुतीविषयी एकच श्लोक बुध कौशिक ऋषींनी लिहिला आहे, पण त्या एकाच श्लोकात हनुमंताचं यथातथ्य वर्णन त्यांनी करून ठेवलं आहे. तो श्लोकही आपल्याला पूर्ण परिचित असाच आहे. मनोजवम मारुतुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वा नरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मनासारखी गती, वाऱ्यासारखा सोसाट्याचा वेग, इंद्रियजयी सर्व बुद्धिमंतांचा मेरुमणी असा हा पवनपुत्र, वानरगणांचा प्रमुख असा रामदूत हा हनुमान आहे. गोस्वामी तुलसीदासांनी हनुमंताविषयी म्हटलंय की अतुलित शक्तीचा पहाड, सोन्याच्या सुमेरू पर्वतासारखी अंगकांती, दैत्यरूपी जंगल जाळणारा मूर्तिमंत अग्नी, ज्ञानवंतांमध्ये अग्रगण्य, उत्तमोत्तम गुणांचा समुद्रच, वानरांचा स्वामी आणि रघुकुलभूषण श्रीरामाचा एकनिष्ठ सेवक असा हा हनुमान आहे. इतकी कीर्ती, इतके सद्गुण, कठोर ब्रह्मचर्य एवढं या बलभीम मारुतीच्या ठिकाणी एकत्र आलंय. रामायणात रामलक्ष्मणाच्या बरोबरीने ज्याचं कर्तृत्व उठून दिसतं असा हा महाबली हनुमान आहे. तरी त्याची सर्वात मोठी प्रसिद्धी कोणती, तर तो श्रीरामदूत आहे. रामचरण हेच त्याचं सर्वस्व आहे. त्या पलीकडे त्याला काही नाही. केल्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान नाही, आपल्या बळाचा अहंकारही नाही. सीतेचा शोध करीत तो सर्व वानरयुथ महासागराच्या किनाऱ्यावर आला. त्या अथांग विशाल सागराच्या पलीकडे सोन्याची लंका आहे. तिथं राक्षस राज रावण राज्य करतो. त्यानंच भगवती सीतेचं अपहरण केलंय हे त्यांना कळलं होतं. पण हा सागर ओलांडायचा कसा, कसं पोचायचं तिथे, कोण जाणार आणि जाण्यावाचून हे कार्य होणार तरी कसं, समुद्र पार करण्याची ताकद कोणाजवळ आहे. मंडळी हतबुद्ध झाली. अखेर वृद्ध जांबुवंत उठला आणि मारुतीजवळ आला. हात जोडून म्हणाला, पवनकुमारा, आता हे काम तुझ्याशिवाय व्हायचंच नाही. तूच तो अतुलित बलधाम आहेस. तू मनात आणशील तर हा सागर तू सहज पार करून जाशील. आमची सर्वांची तुला प्रार्थना आहे की तू आता उठावस. आणि हनुमंत उठला. त्याने समुद्रापार झेप घेतली. लंकेतल्या अशोकवनात जाऊन सीतेचा शोधही केला आणि हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी हेही केलं. श्रोते हो, हनुमान आत्मजयी आहे. मध्येच पुढे येऊन मीच हे काम करणार, माझ्याशिवाय कोणाची हिंमत आहे का हे करायची, असं उथळपणे तो बोलत नाही. तो आदर्श स्वामीसेवक आहे. आचार्य काका कालेलकर म्हणतात, ईश्वराचा सेवक कामाची कासाविशी करत नाही, स्वतःच्या शक्तीची घमेंड बाळगत नाही, पण अंगावर काम येऊन पडलं तर आत्मविश्वासाने आणि आपल्या साऱ्या क्षमतेनुसार ते पत्करून त्या कामाची तड लावतो. त्यातच स्वतःला खर्ची घालतो. केवळ दूत होऊन राहणं हेच त्याचं जीवित कार्य असतं. याहून त्याला दुसरी कसलीही आकांक्षा महत्वाकांक्षा नसते. हनुमान तर रामदूत म्हणून प्रसिद्धच आहे, पण मग प्रभू रामचंद्र त्याला कुठल्या नात्याने मानत होते? ते सुद्धा स्वतःला हनुमंताचे स्वामी समजत होते? राम रावण युद्धाच्या अटीतटीत अनेक जीवावरच्या प्रसंगात हनुमंताने केलेली कामगिरी, लक्ष्मणाच्या मूर्छेच्या वेळी संजीवनीच्या काष्ठौषधीसाठी सबंध द्रोणागिरीच उपटून वेळेवर आणून त्याला पुनर्जन्म देणारा हनुमान. राम चोरिले या महितळी, धावला त्वरे मारुती बळी, सोडवी बळे जगज्जीवना. असा हा वायुनंदन रणांमध्ये आपल्या स्वामीला आपल्या कर्तबगारीने ऋणी करणारा हनुमान. अशा त्या सेवकाला श्रीरामांनी कडकडून मिठी मारली. तुलसीदास म्हणतात, तुम हम प्रिय भरत सब भाई, असं कही श्रीपती कंठ लगाई. असा हा सेव्य सेवक भाव श्रीराम आणि रामदूत हनुमान यांच्याशिवाय कुठे दिसेल. राम रावण युद्ध संपलं. राम अयोध्येत परतले. राम राज्य सुरू झालं. राम राज्यारोहणाच्या सोहळ्यात जमलेल्या सहकाऱ्यांना श्रीराम पुरस्कार देऊ लागले. सर्वांना पुरस्कार दिले, पण हनुमंताला मात्र त्यांनी कुठलाच पुरस्कार दिला नाही. सीतेलाही ते जरा चमत्कारिक वाटलं. तिने असं का म्हणून रामांकडे पाहिलं. त्यांनीही तुला हवं असेल तर दे काही म्हणून संमती दिली. सीतेने आपल्या गळ्यातला सर्वात मूल्यवान अलंकार एक रत्नहार काढून मारुतीला दिला. मारुतीने वानरसादृश्य जिज्ञासेने एकदा त्या माळेकडे बघितलं, उलट सुलट करून बघितलं. त्यानं समाधान झालं नाही म्हणून मग एक एक मणी आपल्या तीक्ष्ण दातांनी फोडायला सुरुवात केली. अखेर असा क्षतविशत झालेला हार मारुतीनं फेकून दिला. सगळे सभाजन आश्चर्यचकित झाले. लक्ष्मणासारखे कित्येक जण तर सीतेचा अपमान झाला या भावनेने संतापले देखील. अखेर श्रीरामांना मध्ये पडून सामोपचार करावा लागला. मारुतीनं खुलासा केला की प्रत्येक मणी फोडून फोडून पाहिला, पण त्यात काही माझं आराध्य दैवत दिसलं नाही. तुमचा पृथ्वी मोलाचा अलंकार असू दे, पण ज्यात राम नाही ते मला काय उपयोगाचं, तो कसला आलाय पुरस्कार? लक्ष्मणाने खोचून विचारलं, तुझ्यात तरी आहे का रे राम, आणि असला तर इतरांना कसा दिसणार? मारुतीनं सभाजनांपुढे आपली छाती केली आणि आपल्याच तीक्ष्ण नखानी ती विदीर्ण केली. सर्वांनी बघितलं की त्या फाडलेल्या छातीत सुंदरते ध्यान शोभे सिंहासनी वामांगी नंदिनी जनकाची अशी श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे. सीतामाई मारुतीच्या या दिव्यानं थक्क झाली, तिपून गेली. अत्यंत नम्र होऊन त्याला म्हणाली, वत्सा हनुमंता, माझ्या रत्नहारामध्ये तुला पाहिजे ते मिळालं नसेल, पण माझ्या या सौभाग्य सिंदुरामध्ये तुला निश्चितपणे तुझं अभिष्ट ते मिळेल. असं म्हणून तिने आपल्या भांगातला सिंदूर त्याच्या कपाळी लावला. मारुती तो पुरस्कार मिळवून कृतार्थ झाला. आजही त्याला शेंदूर फार प्रिय आहे. असा परमपराक्रमी, असामान्य बुद्धिमान, सगळ्या संकटांवर मात करणारा, श्रीरामाचं हृदयच असणारा, पण सदैव सेवकभाव धारण करून श्रीरामाच्या पुढे हात जोडून उभा ठाकणारा बलभीम मारुती समर्थ रामदासांनी आपल्या राष्ट्रोत्थानाच्या कार्यात लोकांसमोर ठेवला. सततच्या परकीय अत्याचारांनी अवसान निघून गेलेल्या समाजाला त्यांनी वज्र हनुमान देऊन बलोपासना शिकवली, त्याच्या प्रचंड पराक्रमाची आठवण करून दिली, त्याच्या नैष्ठिक ब्रह्मचार्याची माहिती दिली, राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पणाची ओळख करून दिली. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. एका हाती द्रोणागिरी म्हणजे प्रयत्नांचा पहाड आणि दुसऱ्या हाती उगारली गदा घेऊन उत्तरेकडे झेपावणाऱ्या हनुमंताची मूर्ती झोळीत घेऊन समर्थांनी साऱ्या देशात भ्रमण केलं. दक्षिणेत रामेश्वरापासून उत्तरेत बद्रीनाथापर्यंत हनुमंताची स्थापना केली. लाल मातीचे कुस्तीचे आखाडे केले आणि समाजातल्या तरुण मंडळींना व्यायामाचे धडे दिले. शरीरच धर्माचं खरं साधन आहे. तो धर्म म्हणजे पराधीनता नष्ट करून आनंदवन भुवनात रावणांतक श्रीरामाचं राज्य निर्माण करणं हे पटवलं. आजही समर्थांनी स्थापलेले मारुती ठिकठिकाणी प्रसिद्ध आहेत. आज कुठल्याही गावात किंवा गावाबाहेर हनुमंताचं मंदिर नाही असं गाव सापडायचं नाही. वर्षाकाठी हनुमंताचा जन्मोत्सव होतो. रथाच्या मिरवणुका गावभर फिरतात, कुस्त्यांच्या दंगली होतात, चांदीच्या गदांपासून जरीचे पटके, फेटे, इनामे कुस्तीगीर वस्तादांना मिळतात असं चित्र अद्यापही गावागावात दिसतं. शहरातही थोड्याफार प्रमाणात हे शक्य व्हावं. लहान विद्यार्थ्यांना भीमरूपी महारुद्रा शिकवताना त्यांना दंड बैठकाही शिकवाव्यात. व्यायामाची गोडी लहानपणापासूनच लावली तर तीच हनुमंताची खरी पूजा होईल.